आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण. छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा विजेत्यांमध्ये समावेश. मराठवाड्यातल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना युतीबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. येत्या 5 वर्षात मुंबईसह 48 मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं लक्ष. आणि विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा उत्तराखंडवर विजय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं वीर बाल दिनानिमित्त प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण केलं. यावर्षी 18 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या मिळून 20 मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या की पुरस्कार विजेत्या मुलांनी शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नाविन्यपूर्ण संशोधन तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात असाधारण योगदान दिलं आहे.
जिस देश के बच्चे देश प्रेम की भावना और ऊंचे आदर्श से भरे होते हैं उस देश की मानवता सुनिश्चित रहती है. प्यारे बच्चों, आज के दिन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करके आपको प्रोत्साहित किया गया है. इन पुरस्कार से देश के सभी बच्चों को प्रेरणा मिलेगी. सभी पुरस्कार विजेता बच्चों ने अलग अलग क्षेत्रों में असाधारण योगदान दिए. आज 20 बच्चे को पुरस्कृत किया गया है.
छत्रपती संभाजीनगरचा अर्णव महर्षी याचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी विकसित केलेल्या उपकरणाकरता त्याला गौरवण्यात आलं.
ये अवार्ड 2 इनोवेशन्स के लिए मिला है मेरे जो पैरालिसिस पेशेंट्स के रिकवरी को इम्प्रूव करने के लिए है. ये इनोवेशन्स मेरे खुद के रिकवरी के प्रोसेस के थ्रू डेवलप हुआ है. मैं खुद पैरालाइज था मेरे डोमिनेंट राइट साइड पे और ये जो इनोवेशन्स ये पैरालिसिस पेशेंट्स और सेरेब्रल पॉलिसी पेशेंट्स के लिए बना है उनके रिकवरी को फास्ट करने के लिए और बेटर करने के लिए.
क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचाही राष्ट्रपतींनी आज गौरव केला. मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकांसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर केल्या जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले. पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष विजयी झाले त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार या टॅगलाईनचं आणि टीझरचं प्रकाशनही करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस विवाद नको विकास हवा या धोरणावर लढवणार आहे. लवकरच मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. मुंबईत रस्ते, वाहतूक कोंडी, प्रदूषण, खड्डे या समस्यांवर काँग्रेसनं आवाज उठवला आहे त्यामुळे इतर कोणताही विवाद निर्माण न करता यंदाची महापालिका निवडणूक मुंबईकरांच्या प्रश्नांवर लढवणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील असं शिंदे यांनी सांगितलं. धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. धुळे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 280 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले असून आज अनिल पाटील यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी आज 599 उमेदवारी अर्जांची विक्री झाली तर 16 प्रभागांमधून 113 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजपर्यंत 2095 उमेदवारी अर्जांची विक्री झाली तर 14 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या नवनिर्वाचित नगरसेवक मानसी काळोखे यांच्या पतीची आज अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. या हत्येमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. पोलिसांनी दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या खोपोली पोलीस तपास करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या 5 वर्षात मुंबईसह एकूण 48 मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनल्सची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहीम राबवली जात आहे. यामुळे आतापर्यंत 2000 कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत अशी माहिती अर्थमंत्रालयानं आज दिली. विविध बँक खाती, विमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश समभाग आणि सेवानिवृत्तीचे लाभ यासाठी ही रक्कम नागरिकांनी वाचवून ठेवली होती. भारतीय बँकांमध्ये अशा प्रकारचे 78,000 कोटी रुपये पडून आहेत ज्यावर कुणीही दावा केलेला नाही. म्युच्युअल फंडात दावा न केलेले असे 12,000 कोटी रुपये आहेत अशी सरकारी आकडेवारी आहे. अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा 8,000 कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत. भारताचा अगरबत्ती उद्योग दरवर्षी सुमारे 1200 कोटी रुपयांची उत्पादनं अमेरिका, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील आणि मेक्सिको यासारख्या 150 अधिक देशांमध्ये निर्यात करतो. फीबी जी रामजी अर्थात विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण यातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलंय. सांगली जिल्ह्यात संडोळी गावात या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष ग्रामसभेत ते बोलत होते. या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचं नियोजन ग्रामसभेत ठरवलं जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदींविषयी हिंगोली जिल्ह्यातल्या तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राचे विभाग प्रमुख डॉ PP शेळके यांनी आकाशवाणीला माहिती दिली.
या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 7.5 लाख कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती स्वतः आराखडा तयार करतील. या पैशातून शाळेच्या इमारती, अंगणवाडी, पक्के रस्ते, गटारी आणि पूल बांधले जातील. त्याचप्रमाणे शेततळी, विहिरी आणि जलसंधारणाची कामे सुद्धा करण्यात येतील. पेरणी आणि कापणीच्या वेळी मजूर मिळत नाहीत या कायद्यात त्यासाठी सुवर्णमध्य साधण्यात आलेला आहे, जेणेकरून मजूर शेतीच्या कामासाठी उपलब्ध होतील.
उत्तम स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचं पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. स्वागत नववर्षाचं संकल्प हॉटेल स्वच्छतेचा हा विशेष उपक्रम आजपासून 15 जानेवारी या कालावधीत राज्यभर राबवला जात आहे. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं क गटात झालेल्या सामन्यात मुंबईनं उत्तराखंडावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं निर्धारित 50 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 331 धावा केल्या. हार्दिक तामोरेनं नाबाद 93 धावा केल्या तर सरफराज खान आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 55 धावांचं योगदान दिलं. मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना उत्तराखंड संघ 50 षटकात 9 गडी गमावून 280 धावाच करू शकला. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण. छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा विजेत्यांमध्ये समावेश. मराठवाड्यातल्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीबाबत उद्यापर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. येत्या 5 वर्षात मुंबईसह 48 मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं लक्ष आणि विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा उत्तराखंडवर विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. Thank you.